जितका मी भोळा बाळा तितकाच येड जवा सुसाट मोकार आपली गँग इथे करते हवा सीन बनवला आपण सीन हा नव्हता तवा बिलीव इट ऑर नॉट कट्टर फॅन्स आहे आपले गवा जितका मी भोळा बाळा तितकाच येड जवा सुसाट मोकार आपली गँग इथे करते हवा सीन बनवला आपण सीन हा नव्हता तवा बिलीव इट ऑर नॉट कट्टर फॅन्स आहे आपले गवा. हिपहॉपच्या नावावर यांची भाईगिरी फेक एक दोन रियल बाकी करतात ते कॉपी पेस्ट मी जिओ टी पण नाही आहे मी ग्रेट जिपो गँगस्टर मग कुठेही भेट आणि कधीही भेट एकटा फिरतो मी तुझ्यासारखे नरम रॅपर डायरेक्ट गिरतो मी लिरिकली याला तर डायरेक्ट चिरतो मी लाईमलाइट ट्रॅपर तो मोठा आणि पेटतो मी यांच्या ड्रेसपेक्षा महाग आपली चिलम आहे पुढचा हिरो बनला इंडस्ट्रीचा विलन आहे डे वन बाजून ठेवला सेम विजन आहे आपलं जीवन फॅक्ट त्यांचं जीवन फिक्शन आहे मार्केटिंग वर डिपेंड यांची रिलीज डेट कपडे ब्रँडेड पण बाकी यांची रिक्रुटमेंट पैसा पाहून साइन करतात अग्रीमेंट 10 वर्षानंतर होतं मग यांना रिग्रेट आपण ओजी इन द गेम सिन्स डे वन वी आर ऑन टॉप विदाउट पॅरेंट लेबल फॅन बेस आपला सर्वात जास्त स्टेबल कारण आपल्यासारख्या गेम मध्ये शाना एकच ऑफ नॉक आउट फक्त आपला एक पण मास्टरपीस वाली असती आपली पेशकच बदरी शॉट आपल्या मालचा एकच देशभरात आपल्या भाऊकीची देशन ओल्ड स्कूल वाईब पंचलाइन माझी टाईट मोस्ट ऑफ मी ब्लेसिंग मोजत नाही मी लाईक व्हायरल होण्यासाठी लावत नाही मी ऍडव्हर्टाईज फक्त स्लँग्स वाली गाणी म्हणजे नाही स्ट्रीट लाईफ आपण असं स्ट्रीट किड आपण पाहिलं होमसाईड सगळ्या भावाने टाकला भावाचे आत नाईट मुंबई 37 कसं काय सर्वांना माहीत काय शाळेत जात असताना आम्ही पाहिलं काय काय जितका मी भोळा बाळा तितकाच येड जवा सुसाट मोकार आपली गँग इथे करते हवा सीन बनवला आपण सीन हा नव्हता तवा बिलीव इट ऑर नॉट कट्टर फॅन्स आहे आपले गवा जितका मी भोळा बाळा तितकाच येड जवा सुसाट मोकार आपली गँग इथे करते हवा सीन बनवला आपण सीन हा नव्हता तवा बिलीव इट ऑर नॉट कट्टर फॅन्स आहे आपले बोलतो गाण्या सत्य नाही फेमची भूक विसरणार नाही हुड होऊन सक्सेसफुल बॉल करतो जेव्हा तेव्हा होतो दंडा गुल फिल्डिंग आपली टाईट म्हणजे कॅची हुक स्वॅगी लुक वर पोरी फिदा होतात मला पाहून बॉयफ्रेंडचे हाते शोधतात स्नॅपशॉट माझ्याशी कधी नाही तोडतात आणि आफ्टर पार्टी कुठे बरोबर शोधतात घात दुश्मनांवर कधी करत नाही दोस्तात प्रत्येक शहरीच्या खबरी माझ्याकडे पोचतात बॉकी टॉप वर आपली भले होऊ दे नुकसान दोस्ती विश्वम नाही मग कसले उपकार नावा पुढे एमसी नाही पण मिले माझं चोट तुलाही माहिती मराठी रॅपचा फादर कोण घाल हाताची घडी आणि तोंडावर बोल नको करू खोटा मास तू बाबा समोर कॉन्टेंट सेम यांचा फ्लो तेच तेच रोज ऐकून झालो मी बोर डिस करायला मला आता जमतील पोर पण यांना माहित आहे मिनटा कसा आई जवतो लवड्या मग हात सोड आणि पाय पड माझा रिप्लाय पाहिजे तर त्याचा लायक बन सोड हिपहॉप ऑडिओ देऊन लावून गायक बन इंटरनेट गँगस्टर खिडकीतून बाहेर तर बघ जमले भाऊ माझे शॉट द्यायला तुला तयार तू असशील घरचा शाना गप्पस घरात तुझे शूटर ऍडमिट माझी गँग फरार तुला घालून कबरीत मी आलो खबरात व्हाईट एअरफोर्स भरतील तुझ्या रक्तात यमराजाला पोचवायला तुला नरकात तुझ्या अंतिम यात्रेची काढून वर रात करतील ब्लड वॉक होमेज माझे पिऊन तर रात
इफ यू आर बर्ड आय एम युअर गाईड.